आपण कोणाच्या पोटी जन्माला येणार हे आपल्या हातात नसतं. लहानपणी आपल्या मनावर होणारे संस्कार, आईवडिलांकडून मिळालेली शिकवण हे सुद्धा आपल्याला पडलेलं दानच. याच संदर्भात माझ्या अनेक सुखद आठवणींची पानं उलटताना आणि माझ्या आईबाबांकडून मिळालेल्या अमूल्य असा ठेवा जपताना मन आज कृतज्ञतेने भरून येत आहे. माझे बाबा हे ठाणेकरांसाठी बोडस मोतीवाले, रायगड भूषण आणि जीवनगौरव पुरस्कार विजेते माझे बाबा जांभूळपाडा गावकरांचे फक्त नाना आणि त्यांच्या नातवांचे बा. माझ्या बाबांच्या व्यक्तिमत्वाचा खास गुण म्हणजे त्यांचा हसरा चेहरा, अतिशय प्रेमळ स्वभाव, प्रामाणिकपणा, कुणालाही भरभरून मदत करण्याची वृत्ती आणि भक्कम खांबासारखा आधार वाटावा अशी त्यांची वागणूक, सतत धावून धावून मदत करण्याची सवय, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ते पूर्णत्वाला न्यायचं त्यासाठी लागणारी चिकाटी त्यांच्या ठिकाणी अजूनही जबरदस्त आहे. व्यवसाय म्हणून त्यांनी पेनं विकली, साड्या विकल्या, नोकरी केली, पण मन कशातच रमत नव्हतं त्यांचं. त्यांना कुणी सांगितलं तुम्ही पिवळ्या वस्तूचा धंदा कराल, पिवळी वस्तू म्हणजे गवत असंच प्रथम त्यांना वाटलं, आणि मुंबईत गवताचा धंदा कसा चालणार, पिवळी वस्तू म्हणजे मौल्यवान सोनं असू शकेल असं माझ्या बाबांना स्वप्नातही कधी खरं वाटलं नाही. पण त्यांनी 40 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सोनं, चांदी, मोती आणि हिरे यांचे सुंदर आकर्षक दागिने विकून चांगले नाव आणि प्रतिष्ठा मिळवली. कधीही सोन्याच्या कसाबद्दलची एकही तक्रार आलेली आमच्या स्मरणात नाही. केवळ डिझाईन बदलण्यासाठी कधी पाटल्या बांगड्या मोडायला कोणी दुकानात आलं तर त्यांना त्यापासून परावृत्त करणारी माझी आई त्यांना घट येऊन तुमचं कसं नुकसान होईल हे सांगून त्यांचं मन दागिने मोडण्यापासून बदलवायची. मंगळसूत्राची लांबी फार नको हं, मुलं ओढतात आणि मग दुरुस्तीचा उगाचच खर्च येतो, हेही ती आवर्जून सांगायची. खरं तर या मोडतोडीतून बोडस मोतीवाल्यांचाच फायदा झाला असता. दुकानात येणाऱ्या सर्वांना तिच्या या गोड आणि प्रामाणिक बोलण्यानी ती ओढून आणत असे. तिच्या गोड बोलण्यामुळे बोडस मोतीवाल्यांना मार्केटिंगवर काहीही खर्च करावा लागला नाही, ही त्यातली गंमत. अडीअडचणीला हप्त्यांनी पैसे देण्याची सवलत ते देत असत. घरातील नोकरांना मुलकर्णींना पैसे उधार, पगार अंगावर असं खूप वेळा चालायचं. मला आठवतं आमच्या जुन्या घरासमोर मोठं अंगण होतं. बाबा अंगण झाडायचे, खूप उजेड यावा म्हणून मोठा हँगिंग लाईट लावलेला असायचा. अंगणात अनेक सतरंजा पसरून आठवड्यातील ठराविक दिवशी एक छान दृश्य बघायला मिळायचं. आता ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो की नाही तोच प्रकार. विवाहास तयार असणाऱ्या मुलामुलींची यादी, त्यांची माहिती गोळा करून गटवारींनी वेगवेगळ्या वहीत नमूद करणं आणि ती माहिती सर्वांना मोफत उपलब्ध करणं हे माझ्या आईबाबांचं अगदी आवडतं काम. त्यांच्या तिशीमध्ये असताना त्यांनी ते केलं आणि अगदी आवडीने केलं. कोकणस्थ, देशस्थ, यजुर्वेदी, ऋग्वेदी, कऱ्हाडे, सारस्वत, सिकेपी असं मुख्य वर्गीकरण असे. या नामावली एक्सचेंजच्या निमित्ताने अंगणात खूप वर्दळ असायची. लग्न जमलं की लोक आवर्जून सांगायला यायची, कधी पेढे कधी मिठाई वाटायची, मग यादीतनं योग्य नाव काढलं जायचं आणि नवीन नाव नोंदवलं जायचं आणि मग पुन्हा चक्र चालू. पालीजवळचं जांभूळपाडा हे माझ्या बाबांचं गाव जिथे ते वाढले. 1989 अंबा नदीला जो पूर आला त्यामुळे संबंध गाव उद्ध्वस्त झालं. त्या गावचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अतोनात मेहनत सातत्याने त्यांनी केली. शाळा, दवाखाने, देवळं, वृद्धाश्रम, बँका या समाजाला उपयोगी अशा सुधारणा करताना आईनी आणि ताईनी पेढी सांभाळली आणि बाबांनी उदारदात्यांकडे अनुदान मागून सरकारी कचेरीमध्ये अनंत खेटे घालून कागदपत्र जमा करून जांभूळपाडा गाव पुन्हा वसवलं. देवावरची नितांत श्रद्धा आणि त्यातूनच प्रेरित होऊन श्री सिद्धलक्ष्मी गणेश मंदिर, व्याघ्रेश्वर मंदिर यासारख्या मंदिरांची बांधणी करून गावाला नवीन जीवन दिलं. महाराष्ट्र शासनाकडून रायगड भूषण सन्मान मिळालाच, पण त्याहीपेक्षा गावकऱ्यांकडून शाबासकी आणि अमूल्य धन्यवाद. रोटरीकडून जीवनगौरव पुरस्कार, हा पण एक मानाचाच मुजरा त्यांच्या कर्तृत्वाला आणि सलामी त्यांच्या समाजसेवेला. माझे आई आणि बाबा ध्येयवादी नाही हा शब्द त्यांच्या कोशातच नाही. प्रचंड चिकाटी असलेले, जे काम हाती घेतील त्यामागे झटणारे मनस्वी बाबा अनुदानासाठी हात पसरतील, पण स्वतःचा किंवा कुटुंबातील कोणाचाही अपमान जरासुद्धा सहन करणार नाहीत असे मनस्वी. ज्या भगवंतांच्या कृपेने माझे आई बाबा मला मिळाले त्याच भगवंतांकडे माझ्या आईबाबांसाठी उदंड आयुष्य, सुख, समाधान आणि शांती अशीच सतत मिळत राहू दे असं मागणं मागते. हॅपी फादर्स डे बाबा.